श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 62वा श्लोक आहे. निजध्यास तो सर्व तुटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. हा जो श्लोक आहे हा थोडा साधकाला उद्देशून आहे, जो स्वरूपाचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, अजून पूर्ण त्या ठिकाणी बसला नाही आहे. तो सिद्ध जर झाला, पूर्ण ज्ञानी झाला, तर तो स्वरूपाच्या ठिकाणी बसूनच राहतो आणि तिथं बसून पुन्हा देहभावावर येऊन देहाचा व्यवहार करत असतो. तसं असल्यामुळे त्याला कुठल्याही तऱ्हेचं दुःख त्रास होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु हा जो साधक आहे तो स्वरूपाचं अनुसंधान ठेवतो, पुन्हा खाली येतो, पुन्हा वर जातो, अशी त्या जीवाची खालीवर खालीवर अवस्था होत असते. म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, निजध्यास जो धरलेला आहे, निजध्यास स्वरूपाचं अनुसंधान हे जे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तो काही कारणाने मध्ये तुटतो, सुटतो. देहाचा विचार सुरू झाला, मनाचे बुद्धीचे काही गडबड सुरू झाली की खाली आला, आणि स्वरूपावरून खाली आला की दुःख सुरू झालं. जोवर स्वरूपाच्या ठिकाणी आहे तोपर्यंत स्वरूपानंद तो भोगत असतो, आत्मानंद भोगत असतो. परंतु निजध्यास सर्व तुटून गेला की परिणाम काय झाला, बळे अंतरी शोक संताप ठेला. बळानेच येतो तो दुःखसुद्धा. आपण जे करतो ते दुःख आपल्यामुळेच आपण निर्माण करतो, वस्तुतः दुःख नाही आहे. संत सांगतात दुःख आहे कुठं, जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. खरं म्हणजे दोन संत एकमेकाला भेटले तरी म्हणतात आनंद, सच्चिदानंद म्हणतात ते, कधी दुःखाचं रडगाणं गात नाहीत. पण दुःख आपणच निर्माण करतो, ते सगळं देहबुद्धीच्या पोटी होत असतं, आणि तिथं आला की तो स्वरूपाचं अनुसंधान सुटतं. मूळ आपलं स्वरूप तो विसरतो आणि पुन्हा मी जीव, माझं बंधनं, माझं आहे, जन्म मरण सुरू झालं त्याचं सगळं. तसं हा निजध्यास तुटला की अंतरामध्ये शोक संताप हे सगळे विकार निर्माण होतात. काम, क्रोध, लोभ सगळे विकार आले, खाली आला तो. देहाशी संबंधित सगळ्या ज्या गोष्टी आहे, मनबुद्धीशी संबंधित, त्या सगळ्या येतात आणि त्यामुळे आनंदी रूप असलेला जीव हा दुःखरूप होतो, शोक उद्विग्नता करायला लागतो. आणि त्या विकारामध्ये आणखीन काय काय गोष्टी होतात, दोन गोष्टी वाटतात त्याच्यामध्ये. खाली आला की द्वैतबुद्धी, पुढे त्यांनी असं जे म्हटलं आहे, सुखानंद आनंद भेदे बुडाला. हा भेद, ह्याचा अर्थ द्वैतबुद्धी निर्माण झाली. स्वरूपाच्या ठिकाणी असताना एकच परमा, एकच आत्मा सर्व विश्व भरून आहे, मीच सर्व विश्व झालेलो आहे असा भाव असतो. पण आता खाली आला देहावर की मी आणि तू, ही भेदबुद्धी आली. आणि भेदबुद्धी आली की एकमेकामध्ये स्पर्धा सुरू झाली, तुलना सुरू झाली. मी तू हा भाव आला, प्रकृतिगत विचार सुरू झाले. कारण भेद आहे तो प्रकृतीच्या पातळीवर आहे, आत्म्याच्या पातळीवर भेद नाही. जसा त्याचा आत्मा तसाच माझा, किंबहुना दोन्ही एकच आहेत, एका देहाचे अवयव जसे असतात तसे. त्यामुळे त्या ठिकाणी भेद येत नाही. पण देहाच्या पातळीवर आला की मन, बुद्धी, त्याचा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा, त्याची बुद्धी, कुणी कमी बुद्धीचा असेल, कुणी तीव्र बुद्धीचा असेल, त्याच्यामध्ये भेद सुरू झाला. आणि त्या ठिकाणी तुलना येते आणि मग काय होतो परिणाम ह्या भेदबुद्धीमुळे, तर सुखानंद आनंद, सुख आणि आनंद हे जे स्वरूपाचं लक्षण आहे, आत्म्याचं लक्षण आहे. आत्मा कसा आहे, सुखरूप आहे, शांतिरूप आहे, आनंदरूप आहे. हे जे आहे हे द्वैतभावावर आल्यामुळे तो गेला. जो सहज होता तो गेला. साधकाला हा आनंद प्रयत्नाने मिळवावा लागतो. काही क्षण मिळतो न मिळतो तो पुन्हा खाली प्रकृतीवर येतो. आणि जो ज्ञानी पुरुष आहे, ज्याला बोध झालेला आहे, त्याला हा आनंद सतत असतो, किंबहुना तो अखंड त्या आनंदातच असतो. म्हणून सुखानंद आनंद भेदे बुडाला, परिणाम काय झाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. भेद आल्यामुळे बोध गेला, मग मनात जो निश्चय केलेला होता, काय निश्चय केलेला होता, ईश्वराबद्दलचा विश्वास की तो आहे, तोच एक आहे, अशी जी ईश्वरनिष्ठा होती, तो बोध, तो निश्चय ढासळायला लागला. आणि मग त्याचा परिणाम पुन्हा खेद खंत दुःखात झाला. हे कसं हे वर्तुळ आहे हे बघायला पाहिजे आपल्याला, कशापासून काय निर्माण होतं, भेद का आला वास्तविक. तर असं म्हटलंय, अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. मी देह असा अहंकार आला की मी एक आणि तू एक असा निर्माण होतो. अभेद आहे खरं, म्हणजे भेद नाही आहे याच्यामध्ये, पण या अहंतेमुळे भेद येतो आणि भेदामुळे, या द्वैत भावामुळे तुझं माझं आलं की दुःख निर्माण होतं. सगळे विकार देखील त्या पोटी येतात. एकदा हा विचार कळला की श्लोकांचा अर्थ आपल्या लक्षात येतो, त्यांना काय म्हणायचं आहे. अद्वैत सिद्धांत सांगणारे समर्थ होते, जसे काही संत आहेत हे अद्वैत बोधच सांगतात. आपण द्वैतात वावरत असतो, ते आपल्याला अद्वैतावर न्यायला बघतात, पण पुन्हा पुन्हा आपण अद्वैत भावावरच येतो. म्हणून ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे ते, ज ध्यास तो सर्व तुटोनी गेला आपल्याचमुळे, मग काय झालं परिणाम, बळे अंतरी शोक संताप ठेला. आणखी एक परिणाम काय झाला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. आता काही मंडळी असं म्हणतात की तुम्ही म्हणता निजध्यास करा, स्वरूपाचं अनुसंधान ठेवा. असं जर स्वरूपाचं अनुसंधान ठेवलं तर आमचा संसार कसा होणार, तर हा प्रश्न बरोबर नाही. संसार करत असतानाच हा बोध ठेवायचा आहे, हा बोध मिळवायचा तोही संसारात असतानाच साधना करून हा बोध मिळवायचा आहे, आणि बोध मिळवण्यानंतर त्या बोधावर राहून पुन्हा संसार करायचा आहे. जसा एखादा PhD झाला तर तो मंडईत भाजी आणायला गेला तर तो आपण PhD आहे विसरत नाही, पण खाली येऊन त्या भाजीवाळीशी उज्जत घालायची ती घालतो, काय जे करायचे ते करतो. म्हणजे बोध कायम ठेवून देखील आपल्याला संसार करता येतो, किंबहुना हा बोध ज्याला झालेला आहे त्याचा संसार जास्त चांगला, जास्त सुखाचा आणि आनंदाचा होतो. त्याचं कारण त्याला कळलेलं असतं की ह्या संसारात देहाला संसार लागलेलाच आहे, पण ह्या देहातला संसार करत असताना त्याच्यापासून आपण सुखानं आनंदानं अलिप्त कसं राहायचं हे दा वर्म जर कळलं तर दोन्ही गोष्टी एका वेळेला करता येतात. म्हणून निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे उडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. जय जय रघुवीर समर्थ.